चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाच आणि एक किलोंच्या छोट्या पॅकेट्समध्ये साखर विकणार कारखाना। रोहतक साखर कारखान्यात सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये सांगितलं की कारखान्यामध्ये साखरेची 5 किलो आणि 1 किलोच्या छोट्या पॅकेट्स तयार करण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून लवकरच बाजारात छोट्या पॅकेटमध्ये साखर उपलब्ध होईल। रोहतक साखर कारखान्यानं आपलं मोबाईल ॲप बनवलं आहे, ज्यामुळं इथल्या ऊस शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कारखाना संचालक मानव मलिक यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची सुविधा आणि पारदर्शकतेसाठी रोहतक साखर कारखान्याचं ॲप बनवलं आहे, ज्यावर शेतकऱ्यांच्या ऊसाचा सर्वे, ब्रँडिंग, पावत्या आणि थकबाकी भागवल्याचं विवरण ऑनलाईन उपलब्ध होईल। शेतकऱ्यांना पावत्यांची सूचना मोबाईल SMS द्वारा दिली जात आहे। ऊसाचं वजन करण्यासाठी मानवरहित प्रणाली अवलंबण्यात आली आहे। सध्याच्या गाळप हंगामात आतापर्यंत 27.22 लाख टन ऊसाचं गाळप करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांना 24 जानेवारीपर्यंत ऊसाचे 54.32 करोड रुपयांची देणी दिली आहेत। ऊस शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी परिसरात शेतकरी सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। शेतकरी विश्रामगृहाची क्षमता दुप्पट केली आहे। कारखान्यात इथेनॉल प्लांट लावण्यासाठी सरकारकडून स्वीकृती मिळाली आहे, ज्यावर साखर कारखाना काम करत आहे। मलिक यांनी सांगितलं की 2017-18 गाळप हंगामात 17 करोड रुपयांच्या मूल्यातून अत्याधुनिक रिफाईंड शुगर प्रकल्प उभारण्यात आला। राज्यात रिफाईंड साखरेचं उत्पादन करणारा पहिला कारखाना आहे।